आदाम व हवेला दोन मुले होती. त्यांची नावे काईन व हबेल अशी होती. हबेला विषयी काईनाला द्वेष वाटला व त्याने एके दिवशी हबेलाला मारून टाकले. देवाने आदाम व हवेला ज्याप्रमाणे शिक्षा केली त्याप्रमाणे काईनालाही त्याने शिक्षा केली. आम्ही आदाम व हवेचे वंशज आहोत आणि म्हणून आम्ही देखील पाप केले आहे. आमच्या पापामुळे आम्ही शिक्षेस पात्र होतो आणि पाप आपल्याला देवापासून वेगळे करते.